आता आपण ऐकणार आहात यशस्वी उद्योजक, आदिदास क्रीडा साहित्य निर्मिती उद्योगाचा आद्य पुरुष. लेखक सुधीर जोगळेकर. वृत्तपत्रीय पत्रकारितेचा अनेक वर्षांचा अनुभव असलेले हे विश्वसंवाद केंद्र, विवेकानंद केंद्र आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाशी सुद्धा संबंधित आहेत. आवाज सचिन सुरेश. क्रीडा प्रकार कोणताही असो, त्यासाठी विशिष्ट प्रकारचे शूज घालणं हे अलीकडे रूढ झालंय. सकाळचा फेरफटका मारणं असो अथवा मैदानावर जाऊन खेळणं असो, स्पोर्ट्स शूज घालणं हा अलिखित नियम झालाय. त्यामुळेच त्यात भरपूर ब्रँड्स आलेले आहेत. आदिदास हा या सगळ्या ब्रँड्समध्ये आलेला सुरुवातीचा ब्रँड, त्याचीच ही जन्मकथा. क्रीडा साहित्य निर्मिती क्षेत्रातल्या पहिल्या 10 विश्वविख्यात उद्योगांत दुसऱ्या क्रमांकावर असलेला आदिदास आणि 5व्या क्रमांकावर असलेला प्युमा यांची निर्मिती दोघा सख्ख्या भावांच्या भांडणातून झाली आहे हे फारच थोड्यांना माहीत असेल. या पहिल्या 10 स्पोर्ट्स ब्रँडमध्ये जर्मनीतले आहेत 2, जपानचा 1 आणि उरलेले 7 अमेरिकेचे. या 10 पहिल्या क्रमांकावर आहे 39.1 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेला अमेरिकेचा नायके. दुसऱ्यावर आहे जर्मनीचा 26.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेला आदिदास. तिसऱ्यावर आहे 8.5 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेला अमेरिकेचाच DKS. चौथ्यावर आहे अवघी 6 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेला आदिदासच्या निर्मात्याशी स्पर्धा करत उतरलेला प्युमा. पहिला 39.1 अब्ज डॉलर्सचा तर 10वा अवघा 2 अब्ज डॉलर.
सॅम्पल कम्प्लीट. Ready to continue?